या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे। श्रोते हो नमस्कार, पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिकतर्फे आयोजित कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आयुर्वेद ही आपल्या देशानं जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे असं मानलं जातं। या आयुर्वेदाबाबत अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य योगेश बेंडाळे आज आपल्याबरोबर आहेत। गेली 25 वर्ष आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार देशात आणि देशाबाहेर करण्याचं त्यांचं काम चालू आहे। केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत सेंटर काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस स्थायी वित्त समितीच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आयुर्वेदाला आधुनिक संशोधनाची जोड देऊन हे शास्त्र अधिक प्रभावीपणे जगासमोर उलगडून दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। अरब राष्ट्रे, अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा जगभरातल्या बहुतांश भागात आयुर्वेद पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधनाचं काम करत असताना जगभरातल्या हजारो रुग्णांच्या दुर्धर विकारांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत। त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना 40 हून अधिक पेटंट मिळाले आहेत आणि दुर्धर रोगांवरील औषधांचा त्यात प्रामुख्यानं समावेश आहे। रुग्णांना दर्जेदार आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करण्यासाठी वैद्य योगेश बेंडाळे यांनी आयुर्वेद रसायनी सुरू केली आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी 60 हून अधिक शोधनिबंध सादर केले आहेत। वैद्य योगेश बेंडाळे आज स्वतः आपल्याशी संवाद साधतायत। नमस्कार, स्वागत आहे आपल्या या कार्यक्रमात।
नमस्कार।
आयुर्वेदाचा जगभर प्रचार आणि प्रसार करत असताना शास्त्रीय निकषांवरती, त्यातही अत्याधुनिक शास्त्रीय निकषांवरती आणि जागतिक परिषदांमध्ये आपण आयुर्वेद पोहोचवत आहात। गेल्या काही महिन्यांमध्ये अशा जगातल्या कॅन्सरच्या सर्वोच्च परिषदांमध्ये आपल्या संशोधनाचा स्वीकार झालेला आहे, तर पुढील काही भागांमध्ये आपण या जागतिक स्तरावरील संशोधनाबाबत अधिक माहिती श्रोत्यांना देणार आहोत। तर पहिला प्रश्न आपल्यासाठी, आपल्या एका संशोधनामध्ये आपण मानसिक लक्षणांबद्दल संशोधन केल्याचं सांगितलं होतं किंवा तशा प्रकारचं संशोधन आपण केलं आहे, तशी अनेक शारीरिक लक्षणं कॅन्सरच्या रुग्णांना असतात। त्यापैकी काही महत्त्वाची लक्षणं की जे रुग्णाला मोठ्या प्रमाणात सतावत असतात, अशा काही लक्षणांवरती आपण संशोधन केलं आहे का, काय सांगाल आपण?
कॅन्सरच्या रुग्णांना बऱ्याच शारीरिक समस्या असतात किंवा लक्षणं असतात। त्यातील अतिशय कॉमन अशा स्वरूपाचं लक्षण म्हणजे मलबद्धता किंवा मलावष्टंभ। बऱ्याचदा आयुर्वेदामध्ये जे सखोल रुग्णपरीक्षण केलं जातं त्यात अनेकदा असं लक्षात येतं की रुग्णाच्या कॅन्सरचं मूलभूत कारण हे त्याचं क्रॉनिक कॉन्स्टिपेशन हे आहे। तर ही मलबद्धता किंवा मलावष्टंभ किंवा कॉन्स्टिपेशन हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं, कॅन्सरच्या पूर्वीपासून असू शकतं, कॅन्सरकरिता जी चिकित्सा दिली जाते त्यामुळे निर्माण झालेलं असू शकतं, किंवा बऱ्याचदा अफूसारखी औषधं वेदनाशामकं म्हणून वापरली जातात त्यामुळेही असतं। ज्या रुग्णांमध्ये कॅन्सर बळावलेल्या अवस्थेत आढळतो यापैकी 50-87% रुग्णांमध्ये कॉन्स्टिपेशन किंवा मलावष्टंभ आढळतो। भारतामध्ये दुर्दैवाने 3र्या किंवा 4र्या अवस्थेत कॅन्सरचं निदान मोठ्या प्रमाणावरती होतं आणि यातील बहुतांशी रुग्ण हे वयस्कर असतात, ज्यामुळे वयोमानानुसारसुद्धा देखील मलावष्टंभ हे लक्षण आढळतं। 100 प्रकारची सारकं किंवा लॅक्सेटिव्ज बाजारात उपलब्ध असूनसुद्धा रुग्णाला योग्य असा लाक्षणिक उपशम मिळत नाही आणि यामुळे त्याला देत असलेल्या चिकित्सेमध्ये सुद्धा अडथळा निर्माण होऊ शकतो। स्वाभाविकच यामुळे रुग्णाच्या आयुष्याची प्रत खालावते आणि म्हणूनच आम्ही हा विषय केंद्रस्थानी ठेवून आयुर्वेदीय चिकित्सेने मलावष्टंभ दूर करता येईल का ह्या विषयावरती संशोधन केलं। मग हा मलावष्टंभ आजारामुळे असेल किंवा दिल्या जाणाऱ्या इतर चिकित्सा पद्धतींमुळे असेल किंवा वेदनाशामकांमुळे असेल, अशा कोणत्याही कारणामुळे जरी असला तरी त्याला आयुर्वेदीय चिकित्सा फलद्रूप होईल का याच मुद्द्यावरती संशोधन केलं गेलं। आणि हे संशोधन इस्मो वर्ल्ड काँग्रेस ऑन गॅस्ट्रो इंटेस्टायनल कॅन्सर म्हणजे युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट ह्या जगद्विख्यात संस्थेने आयोजित केलेल्या पोटाच्या कर्करोग विषयक परिषदेमध्ये सादर करण्यात आलं.
आपण नक्की हे संशोधन कसं केलं, श्रोत्यांना काय माहिती द्याल?
सुमारे 90 रुग्णांवरती हे संशोधन केलं गेलं. बहुतेक रुग्ण वयस्कर होते तर विविध प्रकारच्या कॅन्सरने ग्रस्त होते. यामध्ये आतड्याचा कॅन्सर, यकृताचा कॅन्सर, पॅनक्रियाज किंवा स्वादुपिंडाचा कॅन्सर, अन्ननलिकेचा कॅन्सर, आमाशयाचा कॅन्सर किंवा स्टमक कॅन्सर, अशा अनेक कॅन्सरचा अंतर्भाव होता. की या सर्व रुग्णांना मलावष्टंभ हे एक लक्षण मात्र कॉमन होतं. साधारणतः 60% रुग्ण हे चौथ्या अवस्थेतील होते, ज्याला ॲडव्हान्स स्टेज म्हटलं जातं. आयुर्वेदीय चिकित्सा देऊन सुमारे 15 दिवसांनंतर या चिकित्सेचा फायदा रुग्णाला होतो आहे की नाही याचा कॉन्स्टिपेशन ॲसेसमेंट स्केल किंवा कॅस याला अनुसरून अभ्यास केला गेला.
या संशोधनातून नक्की कोणते निष्कर्ष निघाले, काय माहिती द्याल?
रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये झालेल्या या संशोधनातून मलावष्टंभ असणारे चौथ्या अवस्थेतील विविध प्रकारच्या कॅन्सर रुग्णांनासुद्धा आयुर्वेदीय चिकित्सेने मलावष्टंभ ही तक्रार उत्तम तऱ्हेने कंट्रोल करता येते. यामध्ये रुग्णाला लाक्षणिक फायदा कसा देता येईल आणि याचा कोणताही साईड इफेक्ट असणार नाही यावर आधारित हे संशोधन होतं.
या संशोधनाचा रुग्णांना खरोखर कशा पद्धतीनं फायदा होणार आहे?
मलबद्धता नसणे किंवा रोज पोट स्वच्छ होणे ही बहुतेक व्यक्तींची आणि कोणत्याही आजाराच्या, खरं तर कॅन्सरच नव्हे तर कोणत्याही आजाराच्या रुग्णाची एक मूलभूत अपेक्षा असते. समाधानकारक पोट साफ झालं की रुग्णाच्या अनेक शारीरिक प्रक्रिया या सुलभ व्हायला लागतात. रुग्णाचा आत्मविश्वास वाढतो, रुग्णाच्या आयुष्याची क्वालिटी ऑफ लाईफ सुधारते. दररोज मलप्रवृत्ती होणे ही एक नैसर्गिक स्वाभाविक प्रवृत्ती होय. आयुर्वेदामध्ये याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर असंख्य आधुनिक संशोधनातून देखील हे सिद्ध झालं आहे की चिरकारी मलबद्धता हे एक कॅन्सरचं प्रमुख कारणसुद्धा आहे. तर कॅन्सरच्या रुग्णांना असणारी मलबद्धता यामुळे कॅन्सरचा आजार तर वाढेलच वाढेल, परंतु दिल्या जाणाऱ्या चिकित्सांचासुद्धा अधिक चांगला उपयोग होऊ शकणार नाही. तसंच अफूसारखी जी वेदनाशामकं आहेत कित्येकदा रुग्णाला ती द्यावीच लागतात, परंतु मलबद्धतेमुळे ती देता येत नाहीत. अशा रुग्णांकरिता या संशोधनाचं महत्त्व हे विशेष उल्लेखनीय आहे.
तर श्रोते हो, हे होते वैद्य योगेश बेंडाळे. कॅन्सर रुग्णांमध्ये मलबद्धता ही एक गंभीर समस्या आहे. शेवटच्या स्टेजमध्ये असलेल्या कॅन्सर रुग्णांमध्ये वेदना कमी करण्यासाठी दिलेल्या काही औषधांमुळं मलबद्धता येते असं दिसतं. याबाबतचं एक संशोधन आपण जागतिक पातळीवर सादर केलं आहे. या संशोधनाचा कर्करोगाच्या रुग्णांना कशा पद्धतीनं फायदा होणार आहे याची सविस्तर माहिती आजच्या भागामध्ये आपण दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.